स्मृतिचित्रे. लेखिका लक्ष्मीबाई टिळक. वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृतिचित्रे भाग तिसरा अध्याय 68. या अध्यायाचं नाव आहे कहाणी. मी एक सामाजिक कादंबरी लिहायला घेतली होती. मला लिहिता लिहिता एखादं जोडाक्षर मध्येच अडवी, मग पुस्तकांची आलटापालट करून तो शब्द कुठे आढळला म्हणजे माझी गाडी रुळावर ये. एक दिवस असंच माझं कादंबरी लेखन अगदी जोरात चाललं होतं आणि मध्येच घोडं अडलं. मला मनुष्य शब्द काही काढता येईना. मग मी हाताशी होती नव्हती तेवढी पुस्तकं उलथापालथी केली, पण मनुष्य कुठे सापडे ना. मी चिंतातूर होऊन बसले होते. सभोवार पुस्तके अस्ताव्यस्त पडली आहेत आणि घरात काम हाका मारीत आहे. अशा वेळेला ठोंबरे घरात आले. हा सगळा देखावा ते पाहून ते म्हणाले, लक्ष्मीबाई अशा का बसलात, काय हवं आहे का तुम्हाला? अरे काय करू रे, मला हवा मनुष्य. इतकी उलथापालथ केली पण तो कुठे सापडत नाही. ठोंबरे माझ्यापुढे छातीवर हात घेऊन उभा राहिला. कशाला एवढी उलथापालथ करता? हा पहा, इथे आहे मनुष्य. आणि हवे असतील तर जरा बाहेर या, हवी तितकी मनुष्य दाखवतो, काही तोटा नाही. अहो साऱ्या जगात मनुष्यच मनुष्य, माणसांना काय तोटा? अरे मला जगातली नको रे माणसे, मला पुस्तकातला मनुष्य पाहिजे. मग आम्ही दोघेही खूप हसलो. ठोंबऱ्यांनी मला मनुष्य शब्द काढून दिला. एक दिवस मी माझी कादंबरी ठोंबऱ्यांना वाचायला दिली. त्यांनी ती वाचून तिच्यावर खाली दिलेला अभिप्राय लिहून पाहिला. अभिप्राय: सदर कादंबरी मी संपूर्ण वाचली. आशी कादंबरी संबंध महाराष्ट्र भाषेत दुसरी दिसणार नाही. त्रिंबक बापूजी टोंबरे. अहामंद नग्र 15 तारीख जून 1914. जाहिरात. नवे नोंदवा, नवे नोंदवा, नवे नोंदवा. अप्रतिम ग्रंथ, अप्रतिम ग्रंथ, अप्रतिम ग्रंथ. ही संधीपू ना येणा र नाही. वरील अभिप्रायाचे पान अजून मजजवळ आहे. कादंबरीला नाव ठेवले नव्हते, पण ठोंबऱ्यांनी वरती मोठ्या अक्षरात लक्ष्मीबाईची कादंबरी असं नाव ठेवलं. ते पान काळाच्या उदरात गडप झालं. या गोष्टीला आता 21 वर्षे झाली. आता मला पुष्कळच चांगलं लिहिता येतं, पण तेव्हाचं माझं लिखाण म्हणजे पोरांच्या तट्टेचा एक विषय होता. एक दिवस बेबीचं पत्र आलं की मला तुमची लांबलचक पत्रे काही येत नाहीत, तरी लांब पत्र पाठवा. त्यावेळी ठोंबरे आणि मीच घरी होतो. त्या पत्राला ठोंबऱ्यांनी उत्तर लिहिलं. पत्र होतं 4-6 बोटं रुंद. कागदाला कागद चिकटवून ते इतकं लांब केलं की ते उघडलं म्हणजे तिच्या डोक्यापासून पायापर्यंत पुरावं. ते पत्र असं: कहाणी. अहमदनगर, फर्ग्युसन गेट, टिळकांची वाडी, मधली घर, माठानजीक, जात्या शेजारी, लहानसे अंथरूण, त्यावर निजलेल्या लक्ष्मीबाईच्या उशानजीक, तारीख 3-3-14. अनेकोत्तम आशीर्वाद विशेष. आटपाट नगर होते. तेथे एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती. तिचे म्हणणे, मला लांब पत्र पाठवा, लांब लचक पत्र. लिहू नये लिहिले. कसे लिहावे, काय लिहावे, मार्च महिना, तिसरी तारीख, खिचडी करावी, साध्या पोळ्या, लोणकडं तूप, जेवण करावं, चाकराला भांडी घासायला द्यावी, कोठीच्या कोलीला कुलूप लावावं, फाटकसं अंथरावं, तुटकसं पांघरावं. एक वाजायला आला, जरा आडवं व्हावं. असं केल्यानं काय होतं? देहमन निश्चिंत होतं. लांब लचक पत्र लिहिलं जातं. ऐका ऐका ताराबाई तुमची कहाणी. पुणे शहर, हुजूरपागा हायस्कूल, बोर्डिंगमध्ये थोडीशी मंगोलियन, थोडीशी बर्मी, थोडीशी जपानी, थोडीशी इंडियन. अर्धी भाकर, साधा कांदा, भिकारणीला वाढला, ताराबाईंचा अवतार घडला. अरबाचा मुल्ला, तुर्काचा काजी, ग्रीकमधला शिपाई, रशियानातला रशियन, कोकणात गेला, भुरका झाला. अंगणात आला, खुडखुडत आला, मोठ्यानं रडला, सगळ्यांनी पाहिला, न्हाणं धुणं, ऊठ बाबा मोठा, ओ बाबा मोठा झाला. नागपूर शहर, हिलटॉप कॉलेज, इंटर क्लासात शिकायला गेला. असली बहीण, असला भाऊ, त्रिखंड शोधून गेलं पाहू. थकला भागला, निराश झाला, घरचं खावं, लष्करच्या भाकरी बाजाव्या, असं काम कोण करी? काम नाही धाम, तोच असलं काम करी. इंजिनर खात्यात मांजर व्याली, तिला 3 पिल्लं झाली. एक कुत्र्यानं खाल्लं, एक मांजरानं नेलं. उठ उठ, प्रधानाला सांग, ताराराणीला मांजर पाहिजे, ताराराणीला मांजर पाहिजे. कसं पाहिजे, काय पाहिजे? रोगी कष्टी मिचमिच दृष्टी, रोडके पाय तणतण करीत नाचत जाय. प्रधानानं दिलं शिपाया हाती, हाकारे नगारे पिटवारे. नगरामध्ये ताराराणीचं मांजर आलं, ताराराणीचं मांजर आलं, ताराराणीचं मांजर आलं. आता बाई कुठे ठेवू, कुठे नेऊ, कुठे पाहू, कुठे पाहू? माझी मांजर, माझी मांजर. मांजर डोक्यावर घेऊ का खांद्यावर घेऊ? पलंगावर घेऊन निजायला जाऊ. 2 सासर दूध पिते, 2 बचक मांस खाते. दूध काढायच्या वेळी त्रास देते, दुधाच्या बालदीत जीव देते, पण उंदीर पाहून पळून जाते. गरीब झुरळांचा जीव घेते. माझी मांजर, माझी मांजर. बन्या बाबाचा हात फोडते, चंपीवर दात काढते, ब्लॅकीवर फुसू करते. हडहड पाप्या चांडाळा, माझं मांजरीचं खाद्य तू कुठे घेऊन चाललास? म्याव म्याव. बन्यानं दिलं, बनीनं खाल्लं तरी पुरत नाही. दरिद्र काही फिटत नाही, हावरेपणा मिटत नाही. आमच्या हातची शिकार करते, लुगड्या धोत्राचे सोगे धरते, सोंगट्या उडवून थरथर दाते. आता बाई काय सांगू, किती सांगू, लेहो किती गुण, काही संपत नाही. वर्णन केल्या वाचून राहवत नाही. आत्ताच पहा, पत्र फाडलं, नवं जोडलं तेव्हा पुढचं लिहिणं घडलं. बब्बी पुराण लिहूनही झालं, काय लिहावं, किती लिहावं? फाल्गुन मास, पहिला पक्ष, पहिल्या मंगळवारी लिहिणं लिहिलं. कहाणीचं एवढं फळ, पत्राचं काय फळ? ते पत्र मला सांग. गुडचिप गुपित किल्ला गुपित, काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात. तुझ्या मनातलं मी जाणलं, लांबलचक पत्र आणलं. पत्राच्या मिशे दौत भेटली, लेखन भेटली, लांब पत्र लिहिण्याची हाऊस फेटली. कंसात, बेबी तुझा कान पुढे कर. हे बघ, फाल्गुन महिना लागलाच आहे. वेड्यासारखी बाजा वाजवायची परवानगी कशाला मागायला पाहिजे? दररोज मनसोक्त बाजा वाजवीत जा. सगळ्या मंडळींची सादर परवानगी आहे. कंस पूर्ण. कारलापुराण. कारलापुराण शंख पुराणी कथा पवित्र. कारलयाची माहिती विचित्र, ती करून दोन्ही लांब क्षेत्र. श्रवण की जे सदरे कलियुगीचा तीर्थराज. तोच वर्णिन सादर आज श्रोते सज्जन महाराज. कथा भाग परसाखी साक्रेटिसचा शिष्य परम. तखपीखा तया नाम तये उद्देशून नेम. धोंडभटजी स सांगितला की या कारलियांच्या महती. तिन्ही त्रिकाळी मुली गाती कलियुगी विशुद्ध कीर्ती. तीर्थराज हा एक होता कारलियाचे दर्शन. शहाणपणाचा मळ धून गाढवाचे अवतार पूर्ण. भाविक जन होती पई मुलींचा हट्ट चालिला. पैशांचा खर्च मांडिला किती किती पडती मिळवायाला. कष्टतयाना ना कळेची म्हणती नरजन्माचा आला हो. त्यातही स्वतंत्रपणाचा प्रभाव. चला चला जाऊन पाहो या हो कारले क्षेत्रांतरी. लांगूल नसेल जयाते सत्वरी ते उपजेते ते. भाविक वदती किते कांते शिंगे आली तया स्थळी. किते कसाहले चतुष्पाद ऐसा कारलियाचा प्रसाद. नाही नाही मिथ्या प्रचिती आली किते का. आम्ही तर दुबळे जन आमाना गडे तीर्थदर्शन. परी आपण अवश्य जाऊन तीर्थ पाहून येईजे. या तीर्थाचा महिमा प्रसिद्ध साचन मानी जयाचे चित्त. तोच दुरात्मा मतिमंद गाढवाचा अवतार. कारलियासी तरी जाईजे श्रद्धाळूपणे दर्शन घेईजे. रुपये येतील आता सहजे टपाल मार्गे करोनी. श्रोते म्हणती आस आधार शंखपुराणी असे सादर. फत्तरेश्वर ति पवित्र ग्रंथ लिहिला तयानी. त्रिभुवनात अडंका गाजिला फत्तरेश्वराची अगाध लीला. ग्रंथ सादर संपविला एक तासा मझारी. पहिले ते दारा पुराण मग दत्तो पंत जन्म निवेदन. त्यावरी सुंदर सगुण मार्जारीचे पै केले. त्यावरी बाजा वाजवावया दिली परवानगी तुम्हाला. कारला पुराण ही अवलीला संपमणे क्षणार्थी. शंख पुराण ग्रंथ प्रचंड लांब पत्र रचना उदंड. कर्णलांब वोनी प्रचंड ती आदराने परिसावे. त्र्यंबक बापूजी ठोंबळे. तारानं एक कविता केली होती, तिची पहिली ओळ माझी मांजर माझी मांजर अशी. ही मांजर इंजिनियर खात्यातून दत्तूच्या प्रधान नावाच्या मित्रानं बेबीला आणून दिली होती. त्याचा सगळा संदर्भ ह्या कवितेत दिसेल.